यहोशवा अध्याय 2 नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम येथून पाठवले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः यरिहो शहर हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि रहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरिहोच्या राजाला सांगितले की काही इस्रायल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा यरिहोच्या राजाने रहाबेला निरोप पाठवला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेशीचा दरवाजा लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा, म्हणजे तुम्ही कदाचित त्यांना पकडू शकाल. पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते. त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले. त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले. इकडे तेहेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली. ती म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला माहीत आहे. कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे अटविले आणि यार्देने पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यांवर दया करू आणि मला अचूक खून द्या. तसेच तुम्ही माझे आई वडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले, कारण तिचे घर गावकुसास लागून होते. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये, म्हणून तुम्ही डोंगराकडे जा आणि तेथे 3 दिवस लपून रहा. तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले, तू आमच्याकडून जी शपथ घेतली आहे तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागू. मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले तिला हा किरमिजी दोर बांध आणि या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही, पण घरात तुझ्या बरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू घेतली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले. नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला. ते जाऊन डोंगरास पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परत माघारी जाईपर्यंत तेथे 3 दिवस राहिले. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला पण ते त्यांना सापडले नाही. मग ते दोघे पुरुष डोंगरावरून उतरून नूनाचा पुत्र यहोशवा याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्यास सांगितले. ते यहोशवाला म्हणाले, खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे. आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवासी गळून गेल्यासारखे झाले आहेत.